तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय एक. देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून विश्वासातील माझे खरे मूल तिमित्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा दया आणि शांती असो. मासेदोनियात जाताना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की तू इपिसात राहावे जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्याकडे व अनंत वंशावळाकडे लक्ष देऊ नका. तेच मी आताही सांगतो आणि ह्या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे जी शुद्ध अंतकरणातून चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. या गोष्टी सोडून कित्येक जण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत. परंतु आम्हास हे माहीत आहे की कोणी नियमशास्त्राचा खरोखरचा यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही पापी भक्तिहीन अधर्मी अशुद्ध वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे मनुष्यघातक जारकर्मी समलैंगिक मनुष्याचा व्यापार करणारे खोटारडे खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठी आहे. गौरवी सुवार्ता जी धन्यवादी देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे तिला हे अनुसरण आहे. ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार म्हणतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली. परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशू मध्ये सापडती ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसांडून वाहिली. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की ख्रिस्त येशू पापी लोकास तारावायला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. परंतु केवळ ह्याच हेतूने माझ्यावर दया दाखवण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली. त्या उदाहरणावरून पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्व काळचे जीवन मिळावे. आता सर्व काळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदा सर्व काळासाठी असो. आमेन. तिमित्या माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हात जुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. त्यामध्ये हुमनाय आणि अलेक्सांद्र आहेत. त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की निंदा न करण्यास शिकावे. तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय दोन. तर सर्वात प्रथम मी हा बोध करतो की मागण्या प्रार्थना विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या आणि विशेषतः राजाकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरिता प्रार्थना करा. यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणा शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोचवावे कारण एकच देव आहे. देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांच्या खंडणी करता स्वतःला दिले. या विषयाची साक्ष योग्य वेळी देणे आहे आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो खोटे सांगत नाही असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हातवर करून प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतःला केस गुंपणे सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे. तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते तसे स्वतःला चांगल्या कृत्याने सुशोभित करावे. स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतीने शिकावे. मी स्त्रीला शिकवण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्याची परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हवा आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली. तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल। ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यामध्ये राहिल्यास हे होईल। तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय 3 हे वचन विश्वसनीय आहे। जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो। तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मताचारी, सावधान, मर्यादाशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण असा असावा। तो मद्य पिणारा किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा, तर तो सौम्य न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा, आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा। जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल? तो या कार्यात नवशिका नसावा, म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये। त्याचे बाहेरचे लोकांमध्ये चांगले नाव असावे, यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये। त्याचप्रमाणे सेवक ही प्रतिष्ठित असावेत, ते दुतंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अज्ञतेने पैसा मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी। देवाने जे आम्हास प्रगट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सकोल सत्य त्यांनी शुद्ध विवेकभावाने धरून ठेवावे। वडिलाप्रमाणे यांची सुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे। त्याचप्रमाणे स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात, तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात। प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी, कारण ज्याने सेवक पण चांगले केले ते आपणा चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात। मी तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून असलो तरी मी तुला ह्या गोष्टी लिहिल्या आहे। तरी मला उशीर लागल्यास देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे हे तुला समजावे। सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे। तो देहात प्रगट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रामध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला। तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय 4 देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे जे फसवणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील। ज्या मनुष्याची सदसद विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्याकडे लक्ष देतील, ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपणाने जाणणाऱ्यांनी उपकार स्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वात आणली ती वर्ज करावे असे सांगतील। तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतली असता काहीही वर्ज नाही, कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते। जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूंना शिकवल्या तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील। परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस। तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर, कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे। हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावेस योग्य आहे। याकरता आम्ही श्रम व खटपट करतो, कारण जो सर्व लोकांचा व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे। या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव। कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात, विश्वासात, शुद्धपणात विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो। मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे याकडे लक्ष लाव। तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको। या सर्व गोष्टीकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण घडून जा, यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी। आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे, त्यामध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील। तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय 5 वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर। तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव। ज्या विधवा खरोखरीच गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर, पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे. तर जी खरोखरी विधवा आहे तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते. पण जी विधवा चयनित राहते, जी जिवंत असता मरण पावलेली आहे, त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग. पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांच्यासाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे. जी विधवा 60 वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कृत्यासाठी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यास स्वतःला वाहून घेतले असेल, अशा विधवांचा यादीत समावेश करावा. पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे, कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते आणि त्या दोषी ठरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला. आणखीन त्या घरोघरी फिरून आळशी बनतात. एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत त्या गोष्टी बोलतात. यासाठी की माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे, मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतना मागे जाण्यासाठी वळल्या देखील आहेत. जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये, यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील. जे उपदेश करण्याचे व शिकवण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे. कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे. 2 किंवा 3 साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस. जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर, यासाठी की इतरांनाही भय वाटावे. देव येशू ख्रिस्त व निवडलेला देवदूत यांच्या समोर मी निक्षून आज्ञा करतो की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको. घाईने कोणावर हात ठेवू नको आणि इतरांच्या पापात वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख. यापुढे पाणीच पित राहू नको तर आपल्या पोटासाठी म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे थोडासा द्राक्षरस घेत जा. कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात. त्याचप्रमाणे चांगली कामेही स्पष्ट आहेत, ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत. तिमिथ्याला पहिले पत्र अध्याय 6. जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यांनी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये. आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे. कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. या गोष्टी शिकवून बोध कर. जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्द कलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टीपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात. मन बिघडलेल्या व खरे पण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्याची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा. वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अतिमूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याचे हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःला पुष्कळ दुःख करून घेतले आहे. हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टीपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर. ज्यासाठी तुला बोलवले होते त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारासमोर चांगली साक्ष दिलीस. जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशू समोर मी तुला आज्ञा करतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जो धन्यवादित एकच सार्वभौम राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे येताकाली दाखविल, त्या सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. तिमित्या, तुझ्या जवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेली ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित विद्या म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्पर विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून भयकून गेले आहेत. देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.